पाप, लेखक शरद साटम। परीक्षा आटोपली आणि डोक्यावरील एक मोठा लोस दूर झाला। आता जवळजवळ 1.5 महिना मजा करायची। SSC ची सगळी पुस्तकं पेटीत बंद करून ठेवली। रिझल्ट विषयी काळजी करायचं कारणच नव्हतं, कारण माझा अभ्यास मुळातच चांगला होता। पास होईन असा आत्मविश्वास होताच, परंतु 1.5 महिनाभर मजा करायची म्हणजे काय करायचं ते कळेना। विचार करू लागलो आणि एकदम मावशीची आठवण झाली। 15 दिवसांपूर्वी मावशीचं पत्र आलं होतं। काही दिवसांसाठी तिनं मला बोलावलं होतं। माझी मावशी कोकणात राहते। कोकणात जावं असं मला बऱ्याच वेळा वाटायचं, परंतु नेहमीच मला एकटा पाठवायला आई तयार नसे। मावशीलाही पुण्याला येता येत नसे। आधीच तिची दृष्टी कमी आणि वयही झालेलं। कोकणात तिच्या मालकीची थोडीशी जमीन होती, शिवाय नारळी, काजू आणि आंब्याची काही झाडं। मावशी खंडानं शेती करी आणि इतर उत्पन्नातून गुजराण करी। तशी तिनं बरीचशी माया जमविल्याचं आई सांगे। माझ्यावर तिचा भारी जीव, परंतु गेली 3 वर्षे या ना त्या कारणानं तिच्याकडे जायलाच मिळालं नव्हतं। मी आईला मावशीचं पत्र पुन्हा एकदा दाखवलं आणि काही झालं तरी तिच्याकडे जाणारच असं हट्ट धरला। आईनं खूप समजावलं। आपण दोघंही पुढील वर्षी जाऊ म्हणून सांगितलं, परंतु मी बदलो नाही। माझी आई घाबरत होती मी वाट चुकेन म्हणून। 3 वर्षांपूर्वी कुठे एकदाच गेलो होतो। शेवटी मी वडिलांना सांगितलं, तशी मला परवानगी मिळाली। जाऊ दे, जातो आहे तर तू कशाला अडवतेस? आता का तो लहान आहे।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।